भक्त मंडळींनो, आता खंडोबाची कथा समाप्त झालेली आहे. नंगर लावून घ्या, नंगर तुटला माझी आरती करू. चला आपण आता आरती करून घेऊया.
यागदा उठून उभे रान राजा राम आरती घ्या हो. सर्व सुखाचा सार हरी नामाचा बाजार हो. कथा गेली अभंगाची रूप राहिले मनाची. एकाएकी जनर धनन भक्तासाठी नारायण. श्री अवतार धरीला पिवळा वाग्या झाला हाती. घरघर खंडा घेतला वडेवर स्वार झाला चालला दईत वदाया. शिकार खेळया लागल तुझ्या पायार ती वंवाळो खंडराया. खंडोबा माळ साचा भरतार पानाईच्या वर धन्याच पिवळ दिसतय आभरान. भंडाराच लेन जवानी भंडारा केला लावाया. भंडारा केला उदळाया लागल तुझ्या पायार ती वंवाळो खंडराया. सगुण निर्गुण सीताच्या वल्ला व भोळा भगत होता ज्ञान. प्रसन्न मनू खान याला भेट द्यावे खंडराया. लागल तुझ्या पायार ती वंवाळो खंडराया. नवरत्नाची दारी शोभती खांद्यावरी गळ्यामधी सुवर्णाची भंडारी. उभन भक्त दारी राणी माळसा आली वंवळया. देवी आली वंवळया लागल तुझ्या पायार ती वंवाळो खंडराया. शिवाजी पुजारा नळदुर्गाहून आला रयाच्या भागी देव उतरला. वाचा येळकोट बोला खंडेराव प्रसन्न झाले भक्ताला. दर्शन दिले संताला लागल तुझ्या पायार ती वंवाळो खंडराया. हार घालती देवाला हार घालती अलामती मुरुळी. अलामती मुरुळी गुण या आवडीन गाती. लागल तुझ्या पायार ती वंवाळो खंडराया. आयावाचा करुणा आपला ओवाळीला राजा. आपला ओवाळीला राजा किदुरीचा खंडोबा. पालीचा खंडोबा ना उजवा खांदा पालखीला. नाम नाम वरणीचा शिरावर हात ठेवीला. शिरावर पंजा ठेवीला. येऊ नको दासा येऊ नको शौकार्य उजव्या बाजूला माळसा. मैलरच्या खंडोबा गेले. जिजूरच्या खंडोबा गेले. पालीच्या खंडोबा गेले. सातारच्या खंडोबा गेले. चिचगड खंडोबा गेले. कोल्हापुरा जितीबा गेले. तुळजा भवानी गेले. पैठणचा एकनाथा गेले. मळीच्या कान्होबा गेले. लक्ष्मी आई गेले. नवनाथ देवा गेले. दत्त गुरु गेले. धानकाचे गेले रे धानकाचे गेले नाव गे रूप भरून आले. धानकाचे गेले रे धानकाचे गेले नाव गे रूप भरून आले. हातची टाळी मुखाचे कोट बोल सर आनंदाचा.